श्रीराम समर्थांच्या मनोबोधातला हा 163 क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. या श्लोकापासून पुढे 5 श्लोक हा शेवटचा चरण समर्थाने पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. सदा संगती सज्जनाची धरावी, सज्जन म्हणजे संत सद्गुरू यांची संगती धरावी. ते धरल्याने काय होतं, काय सोडता येतं, काय धरता येतं, हे सगळे या 4-5 श्लोकात सांगितलेलं आहे. आता ह्या श्लोकात ते म्हणत आहेत, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. माणसाची काय परिस्थिती आहे, कोणत्या बोधावर आहे तो, बोधावर आहे का अबोधावर आहे, अज्ञानावर आहे. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. देहे बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे अज्ञानाच्या पायरीवर राहणं. त्याचा अर्थ असा, आपण बघितला देहबुद्धी म्हणजे मी देह आहे असा निश्चय करणं, म्हणजे जे नाही ते आहे असा निश्चय करणं आणि ठासून त्याप्रमाणे वागणं सांगणं हे विपरीत ज्ञान आहे. मी देह नाही वस्तुता, मी आहे आत्मा, पण मी देह नाही हे माणसाला सांगितलंच गेलं नाही. घरात नाही, बाहेर नाही, शाळेत नाही, व्यासपीठावर नाही, नाना प्रकारचं वाङ्मय येतं, कथा कादंबऱ्या गोष्टी इतिहास भूगोल नाना विषय, कुठेही असं सांगितलं जात नाही की बाबा तू देह नाहीस, तू आत्माच आहेस. त्याच्या परमभाग्याने जर त्याला कोणी संत सद्गुरू भेटले, संत वाङ्मय वाचनात आलं, ते त्याला कळलं, तर कुठंतरी आत वाटायला लागते की देह मी नाही, देह मी नाही हे फार तर आपण म्हटलं मनोमन, तर मग मी आहे कोण, कुणीतरी मी आहे ना, मला अस्तित्व आहे. मग कशाचं अस्तित्व आहे, देह टाकला दुसरं काय राहिलं. पण देह सोडला, सोडला ह्याचा अर्थ देहबुद्धी सोडली, तरी देहाच्या आत जे तत्व आहे, ज्या तत्वाच्या ज्या अधिष्ठानाच्या आधारावर देह मनबुद्धी काम करत आहेत, सगळी इंद्रिये, सगळ्याला चेतना प्रेरणा ही ज्याच्यामुळे मिळती आहे, ते अधिष्ठान जे आहे ते अदृश्य आहे, आणि जे अदृश्य आहे त्याच्यावर माणसाचा विश्वास बसत नाही. दृश्य गोष्टीवर विश्वास बसतो, त्याचं कारण काय, ते प्रत्यक्ष प्रमाण आहे, पाहिलं आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं, ते बरोबर असेलच असं नाही खरं म्हणजे, पण डोळ्यांनी पाहिलं ते बरोबर आहे, किंबहुना ते बरोबरच आहे असा पक्का भाव असतो आपल्याला. पण त्याच्यापेक्षा जे आहे प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण आहे. अनुमान प्रमाण म्हणजे काही गोष्टी अनुमानाने काढल्या जातात. यत्र यत्र धूम आहा तत्र तत्र वन्नी असं म्हटलेलं आहे. धूर दिसतोय ना म्हणजे तिथं अग्नी असणार निश्चित, त्याशिवाय धूर दिसणार नाही, अनुमान काढलं आपण. ह्या ठिकाणी कसं अनुमान सांगणार, खरं म्हणजे थोडं सांगता येईल, तो दिसत नसला तरी ज्याच्यामुळे सगळ्या हालचाली चालू आहेत तो जो आहे तो दृश्य नाही, परंतु हालचालींवरून समजावं की तो आहे. जसं ईश्वर दिसत नाही पण हे जे विश्व निर्माण झालेलं आहे ते कुणी निर्माण केलं, ना तुम्ही आम्ही कोणीच नाही, मग कोणीतरी निर्माण करता एखादा आहे, विश्वकर्ता, विश्वाचं भरण पोषण करणारा, तो दिसत नाही पण आहे. असं अदृश्य गोष्टीवर विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात, त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. तसंही नाही झालं तर मग कळणार कसं, मग त्याला तोपर्यंत शब्द प्रामाण्य ज्याला आप्तवाक्य म्हणतात ते प्रमाण धरावं, शास्त्रांनी काय सांगितलं, संत सज्जनांनी काय सांगितलं, जे आदर्श व्यक्ती मोठ्या व्यक्ती आहेत ते काय बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवून. जसं मुलाला एखादं सांगितलं, लहान मुलाला, बा हे तुझे वडील आहेत, ठीला विश्वास कशावरून म्हणून प्रश्न विचारत नाही तो. तसं देव आहे, तसं देहाच्या आत तो आहे, विश्वास ठेवला पाहिजे. पण त्याच्या उलट आपलं झालेलं आहे, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, पक्का झाला, तो काढणं कठीण झालं इतका पक्का झाला. आणि जन्मजन्म, आज नाही अनेक जन्म, मी म्हणजे देह असं पक्का धरत आला. म्हणून आपण बोलताना असं, मी आजारी झालो. मी कसं आजारी होणार, देह आजारी झाला, म्हातारपण आलं, देहाला आलं, वयानुसार देहात बदल होत गेला, पण आतला मी जो आहे तो कायम आहे. मी लहान असताना जो होता, मोठा असताना झाला म्हातारपणी, त्या मीमध्ये काही बदल पडला नाही आहे, देहामध्ये बदल पडला आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख देहाला आहे, मला नाही आहे. पण जो देहाभिमान आहे तो इतका बलवान आहे, तो जायला तयार नाही. तो म्हणून सांगत असतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी बुद्धिवान आहे, मी श्रीमंत आहे. हा देहाभिमान. त्याच्या जोडीला ज्ञान असेल तर ज्ञानाभिमान, आणखीन रेस टू टू. असं असल्यामुळे परिणाम काय झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. त्याचं हित कशात आहे, देहातीत होण्यामध्ये हित आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे जे ठिकाण आहे, जे स्वरूप आहे, तिथं जाण्यामध्ये जीवाचं हित आहे. पण हा देहाला सोडायलाच तयार नाही, पक्कं धरून ठेवलेलं आहे. देहातीत ते हित सांडीत गेला. त्याचं हित कशात आहे, देहातीत होण्यामध्ये हित आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे जे ठिकाण आहे, जे स्वरूप आहे, तिथं जाण्यामध्ये जीवाचं हित आहे. पण हा देहाला सोडायलाच तयार नाही, पक्कं धरून ठेवलेलं आहे. सोण्यामध्ये हित आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे जे ठिकाण आहे, जे स्वरूप आहे, तिथं जाण्यामध्ये जीवाचं हित आहे. पण हा देहाला सोडायलाच तयार नाही, पक्कं धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे देहाच्या अतीत जे हित आहे, कल्याणाची गोष्ट आहे, ती तो सांडीत गेला. त्याच्यामध्ये हित आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे जे ठिकाण आहे, जे स्वरूप आहे, तिथं जाण्यामध्ये जीवाचं हित आहे. पण हा देहाला सोडायलाच तयार नाही, पक्कं धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे देहाच्या अतीत जे हित आहे, कल्याणाची गोष्ट आहे, ती तो सांडीत गेला. त्याचा तळण्यामध्ये हित आहे. देह मन बुद्धीच्या पलीकडे जे ठिकाण आहे, जे स्वरूप आहे, तिथं जाण्यामध्ये जीवाचं हित आहे. पण हा देहाला सोडायलाच तयार नाही, पक्कं धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे देहाच्या अतीत जे हित आहे, कल्याणाची गोष्ट आहे, ती तो सांडीत गेला. त्याचा त्याला सांगितलेली आहे, तू कुठं आहेस आणि तुला कुठं जायचं आहे, ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे हे संत सद्गुरू सांगतात. त्यालाच साधना असं म्हणायचं. पुष्कळ मंडळी ग्रंथांचा अभ्यास करतात, दासबोध आहेत, मनोबोध आहे, गीता ज्ञानेश्वरी आहे, वाचतात, रोज नियमाने वाचतात. सांगितलेली आहे, तू कुठं आहेस आणि तुला कुठं जायचं आहे, ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे हे संत सद्गुरू सांगतात. त्यालाच साधना असं म्हणायचं. पुष्कळ मंडळी ग्रंथांचा अभ्यास करतात, दासबोध आहेत, मनोबोध आहे, गीता ज्ञानेश्वरी आहे, वाचतात, रोज नियमाने वाचतात, अभ्यास करतात, दासबोध आहेत, मनोबोध आहे, गीता ज्ञानेश्वरी आहे, वाचतात, रोज नियमाने वाचतात, मोठ्या श्रद्धेने वाचतात, त्याची पारायणं करतात, वारंवार करतात, पुष्कळ असं पाठांतरी करतात. परंतु त्यात जे करायला सांगितलेलं आहे ते जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत देहबुद्धी हे आत्मबुद्धी करावी हे होणार नाही. आणि साधनेचा महत्त्वाचा भाग आहे ध्यान आणि नाम, अंतरंग साधना ती करायला पाहिजे. म्हणजे आत्ता जी देहबुद्धी आहे, मीच आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी हे बोलून चालणार नाही, नुसतं ते आचरणात यायला पाहिजे, त्याचा बोध व्हायला पाहिजे. आणि मी आत्मा आहे असं म्हटलं तर त्या आत्म्याचा जे सच्चिदानंद हे जे त्याचे गुण आहेत ते आपल्यामध्ये यायला पाहिजेत. अखंड अनुसंधान ठेवलं पाहिजे. सर्व कर्मांचा मी साक्षी आहे असा बोध राहायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनाची संगती जर धरली तर ते आपल्याला सांगतात, त्यांच्या मुखातून जेव्हा ते येतं. आणि घेणाऱ्याची ग्रहणशक्ती जर चांगली असेल, तो सत्वगुणी जर असेल, तर त्याला ते ग्रहण होतं की तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची सांगितलं समर्थाने. कुणी लोकांनी धरलं, किती लोकांनी ते पक्कं धरलं आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं, वाटचाल केली, असं जर बघितलं तर अवघड आहे. म्हणून त्याच्यामध्ये म्हणतात संतांच्या संगतीत काय करायचं आहे ते बघा. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर सफर.